पेत्राचे पहिले पत्र अध्याय एक. येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याचकडून पंत गलतिया, कपदुकिया, आशिया व बितुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकास पत्र. देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रकरणाद्वारे येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतातून उठवून आपल्याला एक जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे आणि त्याद्वारे मिळणाऱ्या अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि शेवटच्या काळात प्रगट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे राखलेले आहात. आणि ह्या कारणास्तव आताच्या काळात निरनिराळ्या प्रकारच्या परीक्षामुळे तुम्हास थोडा वेळ भाग पाडल्यास तुम्ही दुःख सोशित असताही आनंदित होता. म्हणजे नाशिवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अवर्णीय गौरवी आनंदाने उल्लासित होता. कारण तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात. तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्याने संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखाविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टीविषयी पूर्वीच सांगितले होते तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते. त्यांना प्रगट झाले होते की स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हा शुभवर्तमान सांगणाऱ्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हा सांगितल्या त्यामध्ये ते स्वतःची नाही पण तुमची सेवा करीत होते त्या गोष्टी निहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे. म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध राहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले होऊन तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनाप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि पक्षपात न करता जो प्रत्येक मनुष्याच्या कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. कारण तुम्हास माहीत आहे की तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदी सोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे तुमची सुटका केली गेली नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. खरोखर जगाच्या स्थापने अगोदर तो पूर्वीपासून नेमलेला होता पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रगट झाला आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला. कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतातून उठवून गौरव दिला. तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे सत्याचे आज्ञापालन करून निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे तर तुम्ही आस्थेने एकमेकावर मनापासून प्रीती करा. कारण तुम्ही नाशिवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून म्हणजे देवाच्या जिवंत टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे सर्व मानवजाती गवतासारखे आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते परंतु परमेश्वराचे वचन सर्व काळ टिकते सांगण्यात आले ते हे तेच आहे. तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2. म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून परमेश्वर कृपाळ आहे असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे आध्यात्मिक निर्यात दुधाची इच्छा धरा. तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे आध्यात्मिक निर्यात दुधाची इच्छा धरा. मनुष्याने नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता तुम्ही जिवंत दगडाप्रमाणे आत्मिक भवन असे रचले जात आहात. देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताद्वारे अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात. म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की पहा मी एक निवडलेला व मोलवान असलेला कोनशिला शिवनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. म्हणून विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास तो मोलवान आहे पण जे विश्वास ठेवत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य कोनशिला झाला आहे असा देखील शास्त्रलेख आहे. अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे. ते वचन मानित नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते. पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की तुम्हा ज्याने अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात. तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे. माझ्या प्रियानो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की आत्म्याबरोबर लढाई करणाऱ्या देहिक वासनापासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा. म्हणजे तुम्हास दुराचरणी म्हणून ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे. प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला प्रभूकरता आज्ञाधारक राहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित राहा. कारण वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्याच्या आज्ञानाला गप्प करावे. तुम्ही स्वतंत्र आहात परंतु वाईट प्रवृत्तीवर पांघरून घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता देवाचे दास म्हणून जगावे. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाला मान द्या. घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत राहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे पण कठोर असतील त्यांना देखील आज्ञेत राहा. कारण जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून अन्याय सोसून दुःख सहन करीत असेल तर ते स्तुत्य आहे. पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केले तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे. पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले तर ते देवाला आवडणारे आहे. कारण यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे आणि तुम्ही त्याच्या पावलावरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही आणि शोषित असता त्याने धमकावले नाही. पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतः सोपवले. त्याने स्वतः तुमची आमची पापे शोधही वाहून वधस्तंभावर नेली यासाठी की आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत राहावे. त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे बहकत होता पण जो तुमच्या जीवाचा मेंढपाळ व रक्षक आहे त्याच्याकडे आता परत आला आहात. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 3. आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन राहा. म्हणजे कोणी वचनाला अवमान्य असेल तर तुमच्या भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. कारण ते तुमचे शुद्ध आदराचे आचरण पाहतील. तुमची शोभा ही केस गुंपणे, सोन्याचे दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे यांची बाहेरची शोभा असू नये. पण अंतकरणात गुप्त राहणाऱ्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमूल्य असलेल्या सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. कारण देवावर आशा ठेवणाऱ्या प्राचीन काळच्या पवित्र स्त्रियांनीही अशा प्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. उदाहरणार्थ सारेनेही अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात. पतीनं तुम्ही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे आपल्या ज्ञानानुसार मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारिस म्हणून एकत्र राहा. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येऊ नये. शेवटी सर्वजण एक मनाचे व्हा आणि एक भावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा अशी परतफेड करू नका. पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे. कारण जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ, कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. त्याने वाईट सोडून चांगले करावे. शांतीचा शोध करून तिला अनुसरावे. कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. पण वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला तर कोण तुमचे वाईट करील. पण नीतिमत्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका किंवा अस्वस्थ होऊ नका. पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणाऱ्या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा. आणि चांगला विवेक ठेवा. म्हणजे तुमच्याविषयी वाईट बोलत असता ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणाऱ्यांना लाज वाटावी. कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे. कारण आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्त सुद्धा पापासाठी नीतिमान व अनितिमान लोकांसाठी एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला पण आत्म्याने जिवंत केला गेला आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरुंगातल्या आत्म्यांना घोषणा केली. नोहाच्या दिवसात तारू तयार होते वेळी देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे म्हणजे 8 जीव पाण्याकडून तारले गेले. आता सुद्धा त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा देहाचा मळ काढून नाही पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून येशू ख्रिस्ताच्या पुनरुस्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीच्या शस्त्रसामग्री परिधान करा, कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य मनुष्याच्या वासनासाठी नाही पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनात, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. अशा बेतालपणाच्या स्वैराचारात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करीतात. तरीही देव जो जिवंताचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील, कारण याकरता मृतांना देखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते. म्हणजे जरी मनुष्याप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत राहावे. पण सर्व गोष्टीचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध राहा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रात झाकली जाते. काही कुरकूर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टी देवाचे गौरव करावे. त्यास गौरव व पराक्रम ही युगानुग असोत. आमेन. प्रियानो, तुमच्या परीक्षेसाठी तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे. ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसऱ्याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे, कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे. आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला तर जे देवाचे शुभवर्तमान मानित नाहीत त्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल? म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून जो विश्वासू निर्माण करता आहे त्याच्या हाती आपले जीव सोपवावेत. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5. तुमच्या जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे पुढे प्रगट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नाही पण देवाला आवडेल असे स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा. आणि वतनावर धनी पण चालवून नाही पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा. आणि मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमजणारा मुकुट मिळेल. तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन राहा आणि तसेच तुम्ही सगळेजण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने तुम्हास योग्य वेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. सावध राहा, जागृत राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे राहा, कारण तुम्ही जाणता की जगात असलेल्या तुमच्या बांधवावर तशी दुःखे आणली जात आहेत. पण तुम्हा ज्याने ख्रिस्ताद्वारे आपल्या सनातन गौरवात बोलवले आहे तो सर्व कृपेचा देव तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर स्वतः तुम्हास परिपूर्ण करेल, स्थिर करेल आणि दृढ करेल. त्याचा पराक्रम युगानुग आहे. आमेन. मी ज्या सिल्वनला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून बोध करतो आणि साक्ष देतो की ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर राहा. बाबेल येथील तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे आणि माझा मुलगा मार्कही हाही पाठवत आहे. प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.